16व्या शतकातील महान संतांनी आपल्या प्रतिभाशक्तीने समाजातील लोकांना जागृत केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव या व यासारख्या अनेक संतांनी आपल्या प्रतिभाशक्तीने विठ्ठल भक्तीचा साधा सरळ मार्ग जनसामान्यांना पटवून दिला. 16व्या शतकात महाराष्ट्र खऱ्या अर्थी दह्या दुधात नांदत होता आणि विठ्ठलाचं नाव घेत होता.